ஸ்ரீராம். பரமஹம்ச சத்குரு சுவாமி மாதவநாதாய நமஹ. பரமஹம்ச சத்குரு சுவாமி மகரந்தநாதாய நமஹ. வைகுண்டவாசி சுந்தவந்த தாண்டேகர் அத்தியசன் ஆனி சுவாமி மாதவநாத் போத் பிரசாரக் மண்டலாச்சா சயுக்த வித்யமானே யா தியான ஆனி சத்சங்காச்சா கார்யக்ரமாத் அப்னா சர்வன்ச மனப்பூர்வக் ஹார்திக் ஸ்வாகத். आजच्या कार्यक्रमाची सुरुवात नेहमीप्रमाणे प्रार्थनेने होईल. पहिली प्रार्थना स्वामीजी सांगतील त्यांच्याबरोबर आपण म्हणूया. पुढची प्रार्थना स्वामीजी सांगतील ती आपण शांतपणे ऐकून ध्यानाला बसूया. 7 वाजता ओंकार होईल आणि मग आपल्या प्रश्नोत्तराच्या कार्यक्रमाला सुरुवात होईल.
சக்தி பீஜ பிரசாத பவித்ர ஜாயோகே மச்சிந்திர தன்ய ஜாலா மச்சிந்திராசா சிஷ்ய கோரக்ஷ பிரசித்த पुढे गहिनी नाथ सिद्ध योगी गहिनी नाथे कृपा केली निवृत्तीसी निवृत्ती उपदेशी ज्ञान देवा देव चूडामणि ज्ञान देवा पाठी पुढे गुंडाख्यादी रामचंद्र महादेव रामचंद्र विश्वनाथ गणेश प्रसिद्ध स्वरूपानंद तयाचा अंकित माधवनाथ थोर योगसार गुज देई मज उपदेशिला सोहं मंत्र ध्यान खूण आत्मरंगी पूर्ण रंग वीले स्वानंद वैभवी धाला मकरंद स्वानंद वैभवी धाला मकरंद गुरु सेवा छंद धरो निया गुरु सेवा छंद धरो निया चरमलक्ष जन्म मरण चक्री मोक्ष परमार्थी राहो निया दक्ष आत्मज्ञान साधावे आत्मज्ञानासी जो कारण तो वैराग्य विचार पूर्ण त्याचे नि आधारे आसन जमवावे बरे भक्ति प्रेमे सद्गुरु स्मरण विषयांचे होतसे विस्मरण सत्व भाव बळावता मन अंतरी स्थिरावे गुरुवाक्याचे करावे चिंतन अर्थावबोधी रमोनी मन ब्रह्मरूप होण्या आपण सिद्धता पावे नाभी पासो न चित गगन मन प्राणाते एक वटोन मध्यमा मार्गे सोहम स्मरण करावे सुखे चिदाकाशी प्रवेशता सोहम प्रत्यय ये हाता चिदानंदाशी ऐक्यता होऊ निराहे पुनरपि वृत्तींचा उदय होता येतसे भव प्रत्यय तेव्हा द्रष्टुत्वे वृत्तींचा लय साधावा लागे वृत्ती उद्भवता साक्षित्व धरी ब्रह्मपद प्राप्ती शून्यते उपरी हाच अभ्यास निरंतर करी आत्मसुखा कारणे या अभ्यासे आनंद स्थिती या अभ्यासे परम शांति या अभ्यासे जीवन मुक्ति निसंदिग्ध ज्ञान मकरंद देई आशीर्वचन घडो आवडी श्रवण साधन श्री गुरु पाऊले स्मरोन क्षेम कल्याण चिंतितसे श्री गुरु पाऊले स्मरोन क्षेम कल्याण चिंतितसे ओ
संत म्हणतात सुख लागी करीसी तळमळ तरी तू पंढरीसी जाय एक वेळ मग तू अवघाची सुखरूप होसी जन्मो जन्मींचे दुःख विसरसी. कुठल्या सुखाबद्दल संत आपल्याला सांगता आहेत? मग तू अवघाची सुखरूप होसी म्हणजे नेमकं काय होणार आहे, त्याच्यासाठी काय साधना, अशी शंका आपल्या मनामध्ये येते आणि त्याचं निराकरण करून साधनेचा मार्ग धरून त्या मार्गाने वाटचाल करणं हे अपेक्षित आहे. त्याच्यासाठी या उपक्रमाची सुरुवात या महाविद्यालयामध्ये 16 वर्षापूर्वी झाली. वैकुंठवासी सोनोपंत दांडेकर अध्यासन याची स्थापना झाली आणि त्याच्या अंतर्गत हा उपक्रम सुरू झालेला आहे. मामासाहेबांनी त्यांचं संपूर्ण जीवन संत वाङ्मयाचा प्रचार प्रसार भारतीय तसेच पाश्चिमात्य तत्वज्ञानांनी जे तत्वज्ञान सांगितलं ते आपल्या जीवनामध्ये कसं अवलंब करता येईल याच्यासाठी त्यांचं जीवन त्यांनी व्यतीत केलं. त्यांच्या स्मरणार्थ हे अध्यसन इथे सुरू झालं आणि त्या अंतर्गत हा उपक्रम आपण सुरू केलेला आहे. आजच्या या कार्यक्रमामध्ये परमपूजनीय स्वामी मकरंदनाथ आणि सद्भक्त पंकजदादा करवंदे हे आपल्या प्रश्नांना उत्तर देतील. आपले प्रश्न आपण लिहून पाठवले तरी उत्तर उत्तम. जर आपल्याला प्रश्न विचारायची इच्छा झाली तर आपण जरूर विचारू शकतो.
परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः. परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः. परिस्थिती परमार्थाच्या आड येत नाही, पण बाह्य परिस्थितीमुळे अंतरस्थितीवर आघात होत असतात आणि त्यामुळे त्याचे चिंतन घडत राहते, त्याचा साधनेवर परिणाम होतो. यातून मार्ग कसा काढावा? यातून मार्ग एकाच पद्धतीने निघू शकतो, तो म्हणजे सद्गुरूंच्या सहवासामध्ये राहणं, सत्संगतीला जाणं आणि त्यांच्याकडनं त्यांच्या मुखामधून शुद्ध परमार्थाचं श्रवण करणं. वास्तविक या तिन्ही गोष्टी आपण करतो आहोत, नित्य नियमाने करतो आहोत, वर्षानुवर्ष करतो आहोत, आणि तरी देखील आपल्याला हा प्रश्न पडू शकतो, स्वाभाविक आहे. असं वाटतं की त्यांनीच या प्रश्नामध्ये खरं तर त्याचं उत्तर दिलेलं आहे की त्याचं चिंतन घडत राहतं. म्हणजे परिस्थितीचा जो बाह्य परिस्थितीचा जो आघात होतो तो आघात आपण विसरून नाही जाऊ शकत आणि त्या आघाताचं चिंतन आपल्याकडनं होत राहतं. स्वामीजींकडनं आपण आप्त वाक्याचं श्रवण करतो, आपण तेच आहोत याचं श्रवण करतो, आपण साधनेला देखील बसतो ते सांगतात त्याप्रमाणे, पण त्याचं चिंतन म्हणावं तेवढं होत नाही. चिंतने चिंतने तद्रूपता असं एक शास्त्र वाक्य आहे, पण म्हणावं तेवढं चिंतन त्यांनी सांगितलेल्या ह्या आप्त वाक्याचं होत नाही, कारण त्याच्याबद्दल तेवढी गोडी आपल्याला अंतःकरणात निर्माण होत नाही. हल्लीच्या ISO तत्व प्रणालीच्या भाषेत जर बोलायचं झालं तर रूट कॉज अनालिसिस जर आपण करायला गेलो तर रूट कॉज अनालिसिस करताना असं लक्षात येतं की स्वामीजींनी सांगितलेल्या वाक्याचं चिंतन ज्या एका निष्ठेनी ज्या एका ओढीनी, निष्ठा वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आता जर बाजूला ठेवल्या, एका ओढीनी आपल्याकडनं होतं का? म्हणजे तुमच्यामध्ये मी देखील आहे बरं का, मी जरी आत्ता उत्तर द्यायला इकडे बसलेलो असलो तरी देखील त्या वाक्याचा वेध आपल्याला लागतो का? ज्ञानेश्वर महाराजांचा एक अतिशय सुंदर अभंग आहे, परिमळाची धाव भ्रमर ओढी तैसी तुझी गोडी लागो मज, तृषा लागली या जीवनाते ओढी तैसी तुझी गोडी लागो मज, बाप रखुमा देवी वरू विठ्ठली आवडी गोडी एसी गोडी मिळोनी गेली. त्यांच्या वाक्याचा वेध लागायच्या आधी त्यांचा वेध खर तर लागतो, कारण आपल्याला कुठे माहिती होतं स्वामीजींकडे जायच्या आधी की असं काही आप्त वाक्य असतं, आपण देह मन बुद्धीच्या पलीकडचे आत्मस्वरूप असतो, असं आपल्याला खरंच काही माहीत नव्हतं. पण पूर्व पुण्याईनी काहीतरी एक नक्की ऋणानुबंध असल्यामुळे आपण स्वामीजींकडे आलो. लक्षावधी लोक रस्त्यावरनं फिरतात, पुण्यामध्ये आहेत, आपण इथे जमलेलेच फक्त स्वामीजींकडे आलो, याला काहीतरी एक आधार असेल ना. पूर्वीचे संचित ये जन्मी कमाई तिसरी ती पाही गुरु कृपा. पूर्वीचं संचित नक्की आपलं जबरदस्त होतं की ज्यामुळे ह्या जन्मामध्ये आपल्याला स्वामीजींसारख्या महात्म्याची भेट घडून आली आणि त्यांचा एक वेध लागला आपल्याला. जाता येता, काम करताना, जेवताना स्वाभाविकरित्या त्यांची आठवण व्हायला लागली. हा पहिला एक परिणाम आपल्या अंतःकरण वृत्तीवर झाला. पुरुष वर्गाच्या बाबतीत काम करत असताना किंवा अशा गोष्टींनी ठीक आहे, पण भगिनी वर्गाला देखील एखादा उत्तम पदार्थ झाला तर स्वामीजींची आठवण की हा त्यांना आवडेल बरं का. अंतराच्या एका गोष्टीमुळे पोचवता येत नसेल, देता येत नसेल, पण आठवण झाली नाही असा मात्र दिवस जाऊ शकत नाही. हा वेध लागणं महत्वाची गोष्ट आहे आणि ह्या वेधातनच पुढे मग ते जे सांगतात त्याच्याबद्दल प्रेम निर्माण होतं आणि ते सांगताना बाकीच्या सगळ्या गोष्टी ऐकत असताना त्या सगळ्याचं सार जर काढायचं झालं तर हे सार निघतं की ते सांगतात की अरे देह मन बुद्धीच्या पलीकडचा तू आहेस, तू अमर आहेस, तू अमृत आहेस. पण हे त्यांनी सांगितल्यानंतर तेवढं अंतःकरणामध्ये हालचाल काही होत नाही. कारण आपण इतकं पक्क समजून चाललेलो आहोत की हा शरीर, हे मन, ही बुद्धी या तिघांनीच व्याप्त असा मी आहे, याच्या पलीकडे मी असू शकत नाही. त्यामुळे त्यांचा वेध लागतो, त्यांच्याबद्दल प्रेम निर्माण होतं, त्यांची सारखी आठवण येत राहते. आणि काही काही वेळेला अंतःकरण खरंच गदगदून जातं, डोळ्यामधनं अश्रुधारा वाहतात. आपण कुठेही लांब बसलो तरी देखील हा आपल्या सगळ्यांचा अनुभव आहे. हा जसा त्यांचा वेध लागतो तसं त्यांनी सांगितलेल्या वाक्याचा वेध मात्र लागत नाही, आणि त्यामुळे त्याचं चिंतन घडत नाही. वेध कुठल्या गोष्टीचा लागला की त्याचं आपोआप चिंतन. मोठे स्वामीजी असं म्हणायचे की नागपूरची मुलगी, मुंबईचा मुलगा आणि लग्न ठरलं पुण्यामध्ये, दोघंही आपापल्या घरी गेले. तर नागपूरला असताना तिला एखादा शर्ट बघितला तर त्याची आठवण होते की हा शर्ट त्याला छान दिसेल. नाही, अजून काही तसं झालेलं नाहीये, नुसतं ठरलंय. पण ठरल्याबरोबर हा वेध लागला आणि मग ते सुरू झालं. तसा वेध आपल्याला सद्गुरूंचा लागला आणि मग त्यांच्या वाक्याचा जर लागला तर चिंतन घडेल ना. मग प्रत्येक गोष्टीमध्ये चिंतन, त्याला तिकडनं हिला काय आवडेल हे आठवतं आणि हिला इकडून त्याला काय आवडेल हे आठवतं, चिंतन होत राहतं. तसं सद्गुरु वाक्याचं चिंतन जर आपल्याकडनं होईल तर ह्याच्यातनं मार्ग निघेल आणि मग साधनेवर त्याचा परिणाम होणार नाही. कारण अंतःकरणामध्ये ज्या गोष्टीचं चिंतन चालू असतं त्याच स्वरूपाचे आपण होऊन जातो. आपण गोष्ट ऐकतो ना, मैं महिषा हूं, असं सद्गुरूंनी त्याला वचन सांगितलं. तो म्हणला बाकी मला काही कळत नाही. ते म्हणले तुझं प्रेम कशावर आहे, मनापासून तुला काय आवडतं? तो म्हणला खरं सांगू का, माझा जो रेडा आहे तो मला मनापासून आवडतो. ठीक आहे म्हणले, मग मैं महिषा हूं असं म्हण तू. तर तो खरंच तसं ध्यान करायला लागला. आणि काही दिवसांनी जेव्हा सद्गुरू परत आले तेव्हा त्यांनी विचारलं तो कुठे आहे, ते म्हणले आज ध्यानाला बसलाय. म्हणून त्यांनी हात मारली, अरे बाहेर ये. तर त्यांनी डोळे उघडले आणि तो सद्गुरूंना म्हणला बाहेर कसा येऊ, माझी शिंगा अडकतील ना दाराला. ही गोष्ट आपण ऐकतो पण ऐकून तिथे सोडून देतो, त्याच्यावर चिंतन नाही घडत की असं जर चिंतन होऊ शकतं. तुकाराम महाराज असं म्हणतात की त्या आळीला ती कुंभारीण माशी दंश करून जाते आणि त्याच्या इतक्या प्रचंड वेदना होतात की परत ती येऊन आपल्याला दंश करेल ह्या भीतीने त्या आळीचा सुरवंट होऊन त्यातनं फुलपाखरू होऊन तो उडूनही जातो. हे जर निसर्गामध्ये घडतं तर सद्गुरूंनी सांगितलेल्या वाक्यांनी आपल्याला तर काय अशा वेदना होतात आणि भीती वाटते. पण त्यांनी सांगितलेलं ते वाक्य अंतःकरणाशी जेवढं लगटून राहायला पाहिजे, व्यापून राहायला पाहिजे, त्याच्याबद्दलच अहो येता जाता कार्य करिता उठत बसता खाता पिता देता घेता निजात्मसत्ता आठवावी. पण हे आठवण्याकरता त्याचं चिंतन आतमध्ये सारखं चालू पाहिजे आणि ते चिंतन चालू राहण्याकरता त्याचा वेध लागला पाहिजे. जर अशा पद्धतीचा वेध लागेल, एखादी व्यक्ती अशी त्या वाक्यामध्ये स्वतःला विरघळवून टाकेल खरं सांगायचं झालं तर. ज्ञानेश्वर महाराज असं म्हणतात गुरु वाक्याचे नि मेळे नेणे वेळू, त्याला वेळच नाही आता दुसरं काही करायला. गुरु वाक्य आणि त्याच्या भोवतीचं चिंतन बस, बाकी काही त्याला सुचत नाही. असं जर होईल तर बाह्य परिस्थिती काय प्रत्येकालाच असते, ती काही फक्त ह्याच साधकाला आहे असं काही नाही. गंडोलेकर महाराजांची एक पत्नी गेली आणि त्यांनी दुसरी केली तर त्या आईला असं म्हणाले की आता अशी सून मी तुझ्या करता आणीन की ती तुझ्याकडे डोळे वर करून सुद्धा देखील बघणार नाही. आईला बरं वाटलं की काय गणूनी माझं मन अगदी ओळखलं. आणि जेव्हा ती सून आली तेव्हा आईच्या असं लक्षात आलं की ती अंध आहे. काय परिस्थितीचा चटका नव्हता श्री महाराजांना बसलेला. ज्ञानेश्वर महाराजांना वाळीत टाकलं होतं. आपल्याला कोणी वाळीत टाकलंय? आपल्याशी कोण बोलत नाही, आपल्याशी कोणी व्यवहार करत नाही, आपल्या जवळ देखील कोणी येत नाही, आपल्याला काही विचारत देखील नाही. असं झालंय आपल्याला? आपल्याला असं काही झालेलं नाही. स्वरूपानंदांना तुम्हाला आवाज ऐकू आला की नाही कोण असतो, पण एवढा आवाज सुद्धा सहन होत नसे असं स्वामीजी म्हणत असत. आपली तशी परिस्थिती आहे, तोळा मासा प्रकृती, मरणाचं दर्शन झालेलं. स्वामीजी म्हणायचे आपलं म्हणून कोणी नाही, आपलं घर म्हणून नाही, कारण देसाईंकडे राहायला गेलेले होते. पैशाचा जो आधार असतो तो नाही, कशाचाच आधार नाही, आणि तरी देखील मी तोच आहे. टिटीव टिटीव टिटवी छेरे प्यारे राम, डराव डराव बेडकी छेरे आत्मा राम, असं ते म्हणू शकत होते. त्यांनाही बाह्य परिस्थिती होतीच की, पण बाह्य परिस्थितीचं चिंतन करण्यापेक्षा त्यांनी बाबा महाराजांनी दिलेलं जे वाक्य होतं तत्वम असी ह्याचं चिंतन केलं प्रकर्षाने, आणि ते ह्याच्यातनं बाहेर पडले. म्हणून परिस्थिती परमार्थाच्या आड येत नाही. या उदाहरणांवरनं लक्षात आलं परिस्थिती खरंच येत नाही, पण बाह्य परिस्थितीमुळे अंतरस्थितीवर आघात होत असतात आणि त्यामुळे त्याचे चिंतन घडत राहते. मध्ये स्वामीजींनी युवा स्नेहमध्ये आता परवा जो झाला त्याच्यात असं सांगितलं की आपण बेफिकीर असतो, आपल्याला फिकीरच नसते. आयुष्य एकीकडे पुढे पुढे चाललेलं आहे, संपत चाललेलं आहे, आणि स्वामीजींनी सांगितलेल्या वाक्याचं तेवढं चिंतन झालेलं नाही आपल्याकडनं. बेफिकिरी आहे आणि त्यामुळे त्या वाक्याचं चिंतन घडायच्या ऐवजी परिस्थितीचं चिंतन करत राहतो आणि मग स्वाभाविकरित्या त्याचा परिणाम म्हणून साधनेवर होतो. यातून मार्ग त्यांच्याकडे जावं, त्यांचे पाय धरावेत अक्षरशः, लोटून द्यावं त्यांच्या चरणावर. आपली ताकद नाही हे सगळं सहन करण्याची, म्हणून त्यांच्या चरणांचा आसरा घ्यावा आणि मग ते सांगतील त्याप्रमाणे साधना करून आपल्या शक्तीबुद्धीनुसार चिंतन करून, जर ते चिंतन परिपक्व होत नसेल तर त्यांना परत विचारून. तद्विद्धी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया, असं करून याच्यातनं मार्ग काढावा. अनुमानाचा परमार्थ आणि अनुभवाचा परमार्थ यामध्ये फरक आहे का? फरक आहे. पारमार्थिक अनुभवाच्या मागे लागू नये त्याने प्रगती खुंटे असे म्हटले जाते. सध्याचा आमचा परमार्थ अनुमानाचा आहे, तो अनुभवाचा कधी होणार? अनुभव म्हणजे करता करविता तो आहे, त्याची सत्ता, त्याची इच्छा, आनंद, प्रेम, शांती, समाधान या अंगाने, असं त्यांनी प्रश्न विचारलाय. अनुमानाचा परमार्थ आणि अनुभवाचा परमार्थ यामध्ये फरक तुकाराम महाराज असं करतात. कागदी लिहिता नामाची साखर, चाटिता काय गोड वाटे. स्वामीजींनी हा अभंग सांगितलेला होता. कागदावर साखर 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 असं 100 वेळा लिहिलं आणि तो कागद चाटायला दिला तर तो काय गोड लागेल? पण त्याच्याऐवजी ते म्हणत असत की चिमूटभर साखर काढून जर तोंडात जिभेवर ठेवली, हा कळलं. तसा अनुमानाचा परमार्थ आणि अनुभवाचा परमार्थ ह्याच्यात फरक असतो. अस्ति ब्रह्मेति चेद वेद परोक्ष ज्ञानमेव तत्. ब्रह्म आहे, परोक्ष ज्ञान आहे. अहम ब्रह्मेति चेद वेद साक्षात्कार असं उच्यते. मीच ते परब्रह्म आहे याला साक्षात्कार असं म्हणतात. म्हणून अनुमानाचा परमार्थ आणि अनुभवाचा परमार्थ ह्याच्यात नक्की फरक आहे. पण पारमार्थिक अनुभवाच्या मागे लागू नये. मी ब्रह्म आहे हा अनुभव घ्यायलाच पाहिजे ना, त्याच्या नादी लागू नये असं कसं म्हणता येईल. जे अनुभव येतात नयना पुढते दिसते ज्योती तिला पाहते कोण, ज्योती दर्शन, नाद श्रवण, प्रकाश दर्शन अशा काही काही अनुभवाच्या खुणा कोणाकोणा साधकाला साधना मार्गावरनं चालताना येतात त्याबद्दल बहुतेक त्यांना म्हणायचं आहे. पारमार्थिक अनुभवाच्या मागे लागू नये, त्याने प्रगती खुंटते हे बरोबर आहे. कारण स्वामी स्वरूपानंदच त्यांच्या एका साखीमध्ये असं म्हणतात, नादश्रवण प्रकाश दर्शन येथे श्रोता द्रष्टा कोण, तो आत्माची मी हे जाणवणं तदनुसंधान म्हणजे त्या आत्म्याचं अनुसंधान राखावं. कारण असं होतं की एखाद वेळेस अशा दिव्य अनुभवाचा असं आपण म्हणू साधकांमध्ये जर चर्चेच्या रूपाने तो प्रगट व्हायला लागला तर ज्याला तो आलेला आहे तो एखाद वेळेस दुसऱ्यापेक्षा आपण थोडे जरा वरच्या पातळीवरचे आहोत की काय अशा एका अहंकारामध्ये सापडण्याची शक्यता राहते. पण हे प्रकाश दर्शन घेणारा कारण द्वैत आहे तिथे, नाद ऐकताना द्वैत आहे तिथे आणि आत्मा हा द्वैताच्या पलीकडेच कायम राहत असल्यामुळे या अनुभवांच्या नादी आपण लागू नये. जसं मुंबईला जाताना काही एक स्टेशन्स लागतात, उदाहरणार्थ कर्जत लागतं खाली उतरून वडा दिवाडकरांचा आमच्या लहानपणी, आता कोणाचं आहे माहीत नाही कारण बऱ्याच दिवसात आता रेल्वेने गेलो नाही. पण स्वामीजी म्हणायचे की कर्जतला उतरला, जायचंय मुंबईला पण कर्जतला उतरला आणि वडाच खात बसला आणि गाडी सुटून गेली तर काय उपयोग त्याचा. आणि एखादी व्यक्ती आहे दमून भागून काम करून आलेली आहे आणि झोपी गेली आणि थेट CST छत्रपती शिवाजी टर्मिनस इथे जागी झाली आणि ज्यांनी वडा खाल्ला ती देखील तिथेच उतरली, दोघेही CST लाच उतरले, फरक काही नाही पडला दोघांमध्येही. तसं मुक्कामाला पोहोचणं ही महत्वाची गोष्ट आहे, या अनुभवांच्या नादी म्हणून लागू नये. कारण अनुभवाच्या नादी लागला की मग खरोखरीच अनुभव घेणारा किंवा ज्याच्या सत्तेमुळे ज्याच्या अस्तित्व मात्रामुळे अशा प्रकारचे काही अनुभव येतात त्याला विसरल्यासारखं होतं. सिनेमागृहामध्ये चलत चित्रपट पाहताना आपण मागच्या प्रोजेक्टरच्या दिव्याला विसरून जातो ना, ज्याच्यामुळे खरं तर ती फिल्म प्रकाशित होते आणि खरं तर त्या दिव्याला देखील ज्या विद्युत धारेमुळे प्रकाश्यता येते त्या विद्युत धारेलाच खरं तर आपण विसरून जातो आणि त्या दृश्याशी समरस होऊन जातो. डोळ्यातनं पाणी येतं, कानशिलं गरम होतात, काय भावभावनांचा कल्लोळ नुसता. पण हे सगळं त्या विद्युत धारेमुळे चाललेलं आहे हे आपण विसरून जातो. तद्वत ध्यानाला बसल्यानंतर देखील हे असं जे काही क्षण मात्र होतं ते तो तिथे उपस्थित असल्यामुळे हे सगळं आहे हे विसरलं जातं आणि मग साधक भांबावतो. म्हणून अशा पद्धतीच्या अनुभवांच्या मागे लागू नये. पण सद्गुरु कृपेने मी तोच आहे हा अनुभव जर आला तर त्यांनी प्रगती खुंटत नाही, उलट तो साधक आनंदाच्या पोटी साठविल्या अम्मा पोटी असा मोठ्या आनंदाने उरलेलं आयुष्य जगतो. तुका म्हणे मुक्ती परिणली नोवरी आता दिवसचारी खेळी मेळी, अशा पद्धतीचं त्याचं जीवन होऊन जातं. सध्याचा आमचा परमार्थ अनुमानाचा आहे, तो अनुभवाचा कधी होणार. अनुभव म्हणजे करता करविता तो आहे, त्याची सत्ता त्याची इच्छा. वृक्षाचेही पान हाले त्याची सत्ता, राहिली अहंता कवणीकडे. माणसाची देव चालवी अहंता, हे तुकाराम महाराज म्हणतात. ते करता करविता वगैरे ह्या सगळ्या गोष्टी थोड्या जरा आपण बाजूला ठेवल्या, आत्ता ह्या क्षणाला आपण सगळेजण नीट मांडी घालून बसलेलो आहोत किंवा खुर्चीवर बसलेलो आहोत, कशामुळे शक्य आहे? बोलणं घडतं आहे ते कशामुळे शक्य आहे? ऐकणं कशामुळे शक्य होत आहे? हात वारे होत आहेत कशामुळे शक्य आहे? तो आतमध्ये उपस्थित आहे म्हणून त्याचं अस्तित्व त्यांनी जर इथनं दुसरीकडे न्यायचं ठरवलं किंवा ही कुडी टाकून द्यायचं जर ठरवलं त्यांनी, तर आत्ताच हे कलेवर आहे. करता करविता तो आहे म्हणजे दुसरीकडे कुठे नाहीये, तो इथेच बसलेला आहे. ईश्वर सर्व भूतानाम हृदयशेर्जुन तिष्ठती आहे ना तो. हृदय कुहर मध्ये केवलम ब्रह्म मात्रम अहम अहम इति साक्षात आत्मरूपेण भाती. हे अहमच जे स्फुरण आहे ते मन माझे असे म्हणतो तरी जाण मना वेगळा चितो, देह माझा असे म्हणतो तरी देहा वेगळा चितो. करता करविता तो आहे तर तोच आहे ना. तो जर नसेल या देहामध्ये तर हात हलवण्याची कोणात ताकद आहे? खरं तर आत्ताच हे कलेवर आहे. आत्ता ह्याच्यामध्ये काही नाहीये. तो आहे उपस्थित म्हणून ते बसू शकते, तो आहे उपस्थित म्हणून ते पाहू शकते, तो आहे उपस्थित म्हणून पायाने इकडून तिकडे जाता येतंय, तो आहे उपस्थित म्हणून हाताने काही काम करता येतंय, तोंडावाटे काही खाता येतंय, पोटामध्ये पचवलं जातंय, मलमूत्राचा त्याग संभवतो आहे. या सर्व गोष्टी त्याच्या अधिष्ठानावर होता आहेत आणि ह्या होताना तो मात्र या कुठल्याही क्रियेनी लिप्त होत नाही. तो लोहचुंबकासारखा नुसता अस्तित्व मात्र आहे. असा तो करता करविता आहे. हे जेव्हा अनुभवाचं होतं, सद्गुरु कृपेने हे अनुभवाचं होतं, दुसरं काही आपली ताकद नसते, ती त्यांची कृपा असते. हे जेव्हा सत्यत्वाला येतं एखाद्याच्या बाबतीत, तेव्हा मग तो अनुमानाचा परमार्थ न राहता तो अनुभवाचा परमार्थ होतो. आणि मग तिथनं पुढे शांती समाधान तृप्ती या सगळ्या गोष्टी त्याच्या आयुष्यामध्ये स्वाभाविकरित्या प्रवाही होतात, तो काही न करता. त्याचं नुसतं असणं देखील त्याला स्वतःला तर समाधानाचं असतंच, पण त्याच्या अवतीभोवती येतात त्यांना देखील समाधानाचं होतं. स्वामीजी भागेश्वर माया अपार्टमेंटमध्ये पलंगावर नुसते पहुडलेले असत तर किती समाधान होत असे. पडल्या पडल्या हाक मारत असत, ये रे ये रे म्हटलं तर इतकं भरून येत असे की झालं, सगळ्या जीवनाचं कृतकृत्यता मिळाल्यासारखं वाटायचं. कशामुळे? कारण ते आतमध्ये जे विलसत होतं ते प्रकृतीचा बंध सोडून सद्भाव जीवगत बाहेर दिसती फाकत स्फटिक गृहींचे डोलत दीपू जैसे. मध्ये ती काच आहे असं देखील न वाटता, जसंच तसं आतलं दिसावं तसं त्यांच्या प्रकृतीतनं तो परमात्म भाव तसाच्या तसा प्रवर्तित होत असे. आणि मग ते तर मध्ये प्रतिभाताईंनी एक आठवण सांगितली की जायच्या दिवशी सकाळी उठून उभे राहिले तर काठीला धरून उभे राहिले आणि रामकृष्ण हरी म्हणून त्यांनी दोन चार पावलं देखील टाकली आपल्या आनंदात. मस्त काय, सगळी बाह्य परिस्थिती विरुद्ध होती, धाप लागलेली होती खरं तर त्यांना, पूजा चालू होत्या तेव्हा. पण असं ते जीवन होऊन जातं आणि मग अनुभवाचा परमार्थ हा असा असतो. नाथांची एक ओवी ते सांगायचे तेवढी सांगून मग मी थांबतो. जो मोले मदिरा खाये तो नाचतू डोलतू आहे, मा जेणे ब्रह्मानंद सेविला आहे तो केवीर आहे उगेला. अनुभवाचा परमार्थ झाल्यानंतर मग तो आपल्या मस्तीमध्ये उड्या मारत चालतो इकडून तिकडे, मग बाह्य परिस्थिती वगैरे काही नसतं. अशा पद्धतीचं आपल्या सगळ्यांचं जीवन होवो ही स्वामीजींच्या चरणी प्रार्थना करून इथे थांबतो. हरिओम तत्सत्.
अभंग अभंग आज सद्भक्त अनिकेतली मये सादर करेल. अनिकेत सध्या खरंतर तैवानमध्ये एका संशोधन संस्थेमध्ये संशोधन करतो आहे. आता मध्येच सुट्टीसाठी तो इथे आलाय, त्यामुळे आज तो एक अभंग सादर करत आहे.
परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः. परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः. सुख लागी करिसी तम, सुख लागी करिसी तम, तरी तू पंढरीसी जाय एक वेळ, तरी तू पंढरीसी जाय एक वेळ, मग तू अवघाची सुख रूप होसी, मग तू अवघाची सुख रूप होसी, जन्म जन्मांचे दुख विसरसी, जन्म जन्मांचे दुख विसरसी, मग तू अवघाची सुख रूप होसी, मग तू अवघाची सुख रूप होसी. चंद्रभागेचे करिता एक स्नान, चंद्रभागेचे करिता एक स्नान, तुझे दोष पळती रानो रान, तुझे दोष पळती रानो रान, मग तू अवघाची सुख रूप होसी, मग तू अवघाची सुख रूप होसी. लोटांगण घालिता महाद्वारी, लोटांगण घालिता महाद्वारी, कान धरून नाचता गरुडा पारी, कान धरून नाचता गरुडा पारी, मग तू अवघाची सुख रूप होसी, मग तू अवघाची सुख रूप होसी. नामा म्हणे उपमा काय द्यावी, नामा म्हणे उपमा काय द्यावी, माझ्या विठोबाची आला बला घ्यावी, माझ्या विठोबाची आला बला घ्यावी, मग तू अवघाची सुख रूप होसी, मग तू अवघाची सुख रूप होसी. सुख लागी करिसी तळम, सुख लागी करिसी तळम, तरी तू पंढरीसी जाय एक वेळ, तरी तू पंढरीसी जाय एक वेळ, मग तू अवघाची सुख रूप होसी, मग तू अवघाची सुख रूप होसी. जन्म जन्मांचे दुख विसरसी, जन्म जन्मांचे दुख विसरसी, मग तू अवघाची सुख रूप होसी, मग तू अवघाची सुख रूप होसी, मग तू अवघाची सुख रूप होसी.
प्रश्न असा विचारलेला आहे, शब्द असे आहेत सुरुवातीला लिहिले नाथ आणि स्वल्पविराम. मी हा असा अर्धवट, धड वेडा ना धड शहाणा, तरीही माझ्यावर गुरुकृपा हरिकृपा होईल का? ही गोष्ट माझ्या आवाक्याबाहेरची असून त्या फंदात न पडणे चांगले, कृपया मार्गदर्शन करावे, असा प्रश्न आहे. आणि हा प्रश्न माझ्या बालमित्राने मला विचारलेला आहे, त्यामुळे माझ्या पोटात जास्तच हा प्रश्न वाचत असताना देखील कालवा कालव झाली. तिसरी पासून ते नववी पर्यंत त्याच्या बरोबर मी राहिलो खेड राजगुरुनगरला. त्यांनी जसं स्वतःचं वर्णन केलंय तसा तो नाही. स्वतःच्या हीनतेचा बोध होणं आपल्या दुर्बलतेचा बोध असणं आपल्या कमीपणाचा बोध असणं ही परमार्थाची सुरुवात आहे. जर तसा बोध नसेल तर परमार्थ फार वरवर केला जाईल. अर्जुनाला देखील आपल्या दुर्बलतेचा बोध झाला. मोहामध्ये आपण ज्या पद्धतीने अडकलेले आहोत, हातातून गांडीव धनुष्य देखील माझ्या सुप्त आहे, तोंडाला कोरड पडते आहे, असं अर्जुन म्हणतो. सगळ्या अंगाला कंप सुटलेला आहे आणि एवढं म्हणून तो थांबला नाही. विसृज्य सशरम चापम शोक संविघ्न मानसहा, हातातले धनुष्य बाण त्यांनी खरंच टाकून दिले, शोकमग्न होऊन गेला, रथावरून खाली उडी मारली आणि मटकन बसला, असं गीतेमध्ये वर्णन केलेलं आहे. ही भाग्याची अशी वेळ जर कोणाच्या आयुष्यामध्ये आली, आपण शहाणा, आपण विद्वान, आपण बरीच क्षेत्र पादाक्रांत केलेली आहेत आणि आता एवढंच राहिलंय ते देखील बघता बघता पादाक्रांत करू, जरा कोणाला तरी शरण जाऊ आणि ती विद्या हस्तगत करू, असं म्हणणाऱ्याला उलट ती हस्तगत होत नाही. नवल अहंकाराची गोठी विशेष न लगे अज्ञानापाठी, संज्ञानाच्या झोंबे कंठी नाना संकटी नाचवी. बुद्धांना अनेक राजे शरण आले, त्याच्यातल्या एका राजाची अशी गोष्ट सांगतात की बुद्धांना शरण आल्यानंतर त्यांनी त्याग आणि वैराग्य याची एवढी परिसीमा गाठली की बाकीचे शिष्य त्यांनी जे पाहिले ते कफनी गुंडाळत होते आणि कमरेखाली एक वस्त्र नेसत होते, तर हा लंगोटी लावून राहायला लागला. बाकीचे शिष्य वाहना घालत असतील, खडावा घालत असतील, तर हा अनवाणी चालायला लागला. अनवाणी शिष्य जर चांगल्या रस्त्यावरून जात असेल तर हा काट्याकुट्यातून जायला लागला. खानदानी आणि राजघराण्यात निर्माण झालेला तो राजाच, पण त्याचं शरीर पार खप्पड होऊन गेलं. तो अतिशय कृश झाला, गालफड बसली, डोळे आत गेले आणि बाकीचे शिष्य त्याचा मत्सर करायला लागले. ते असं म्हणायला लागले की हा आपल्या वैराग्याचं जरा जास्तच प्रदर्शन करतो. तर बुद्ध असं म्हणाले की ज्यांनी आपल्या उमेदीच्या काळामध्ये आणि राज्य शकट चालवत असताना जो सम्राट होता, ज्यांनी अनेक राजांना देखील हरवलं, तर तो तुमच्यासारख्या संन्याशांकडून कसा हरेल. तो तुमच्या संन्याशांपेक्षा देखील जास्त वरचढ आहे असं दाखवण्याचा निश्चित प्रयत्न करणार. ज्यांनी राजांना जिंकलं त्याला संन्याशाला जिंकणं इतकं अवघड नाही. त्यांनी त्याला बोलून घेतलं. आणि म्हणाले की मी असं ऐकलेलं आहे की पूर्वी जेव्हा तू राजा होतास तेव्हा तू सतार वाजवत असे. तो खलीमान घालून शिष्य उभा होता. बुद्धांनी सतार मागवली आणि म्हणाले की त्याच्या तारा आहेत त्या जरा सैल कर. तारा सैल केल्यावर त्यांनी सतार वाजवायला सांगितली. तेव्हा तो म्हणाला की माफ करा, पण सैल झालेल्या तारातून आवाज कसा येणार. बुद्धांनी त्याला त्या तारा पिळायला सांगितल्या. त्या तारा पिळल्यानंतर, घट्ट पिळल्यानंतर बुद्ध अधिक घट्ट पिळ असं प्रत्येक वेळेला सांगत होते. तेव्हा तो म्हणाला की माफ करा, पण सतारीचा नियम आहे किती पिळायला पाहिजेत. याच्यापेक्षा जर अधिक पिळल्या तर तारा तुटतील, मग सतार वाजणार नाही. बुद्ध म्हणाले हेच तू लक्षात ठेव. तू हेच लक्षात ठेव की हा तुझा जो देह आहे तो देह तू पूर्वी विलासामध्ये घालवलास त्यांनी आत्मदर्शन होणार नव्हतं. तू आता तो देह उलट्या बाजूनी वापरतो आहेस, यांनी देखील देह पडेल, आत्मदर्शन दूरच राहील. असं म्हटल्यानंतर त्याला आपण धड ना वेडा न ध शाणा असा बोध झाला. तो बुद्धांना म्हणायला लागला की मी धड ना वेडा आणि धड ना शहाणा. पण तेव्हा त्याला आपल्या कमीपणाची, आपल्या त्रुटींची जाणीव झाली आणि त्यावेळेला तो खऱ्या अर्थाने शिष्य झाला. मी याला देखील सांगेन माझ्या या मित्राला, नंदू नंद कुमार याच्यापेक्षा जास्त मी नाव उच्चारत नाही. लहानपणी रोज संपूर्ण नावं सांगून सांगून वर्गातल्या प्रत्येकाची नावं आमची पाठ असायची. असं याचं पहिलं नाव, मधलं नाव आणि आडनाव या सगळ्या गोष्टी माझ्या तोंडपाठ आहेत. आणि मला खात्री आहे की माझंही नाव त्याला तोंडपाठ असणार. खूप वर्षांनी भेटला. मला असं वाटतं की गुरुकृपा होण्यासाठी योग्य वेळ आलेली आहे. ही आवाक्याबाहेरची गोष्ट निश्चित आहे, पण अहंकारी माणसाच्या आवाक्याच्या बाहेरची गोष्ट आहे. त्याच्यावर गुरुकृपा झाल्यासारखी दिसेल, पण खरी कृपा जरा अवघडच राहील अशा व्यक्तीच्या बाबत. आणि तुझ्या बाबत अशा नम्रतेने जो पेश होतो त्याच्याबाबत खरं म्हणजे गुरुकृपेला तोच अधिक पात्र, अधिक योग्य असा. मला असं वाटतं की तू मला भेट. आता गुरुपौर्णिमा जवळ आली, चार तारखेपासून पूजन सुरू होईल. आता अनुग्रह एवढ्यात नाहीत, पण हा जुलै महिना झाल्यानंतर मग ऑगस्ट मध्ये जेव्हा मी अनुग्रह द्यायला सुरुवात करेन तेव्हा तुला मी अनुग्रह देईन. आपण इंद्रियांशी निगडित कामना साक्षीत्वाने पाहण्यास सांगितलेत. ती कामना ज्या इंद्रियापासून निर्माण झाली तिथे संपते असे पुढे सांगितलेत. हा उपाय अतिशय परिणामकारक असल्याचे लक्षात आले. मी असं सांगितलं होतं की आपल्या चित्तामध्ये जर कुठल्याही विषयासंबंधी कामना निर्माण झाली, काय सांगू, चिंच खाण्याची इच्छा चिंच पाहून निर्माण झाली तर तोंडाला पाणी सुटतं, बरोबर आहे? अशा प्रकारे ते संबंधित जे इंद्रिय असतं ते इंद्रिय जणू प्रज्वलित होतं. साक्षीत्वाच्या अभ्यासामध्ये आपल्याला चिंच खाण्याची इच्छा निर्माण झाली ही गोष्ट वेगळेपणाने पाहावी आणि त्याचा परिणाम देखील वेगळेपणाने पाहावा, सगळं लक्षात घ्यावं काय काय झालंय ते. चिंच खाण्याची इच्छा कमी होईल, नाहीशी होईल, आणि आपण परत इच्छारहित वासनारहित सुखामध्ये रममाण झालेले असं होणं सहज शक्य आहे. सर्व प्रकारच्या कामनांकडं किंवा इच्छांकडं अशा रीतीने साक्षीत्वाने पाहणं असा अभ्यास सांगितला जातो. त्यांनी असं म्हटलेलं आहे की हा उपाय अतिशय परिणामकारक असल्याचं लक्षात आलं. अहंकार क्रोध आदी दोषांकरता साधकांनी काय केलं पाहिजे, इंद्रियांच्या कामनांप्रमाणे या दोषांकरिता काही युक्ती आहे का, या दोषांमुळे निर्माण झालेल्या अपराधी भावनेपासून कशी मुक्ती मिळवावी असं विचारलेलं आहे. काम क्रोध आणि लोभ ही जोडी नाही, हे त्रिक असं सांगितलेलं आहे. काम क्रोध आणि लोभ, भगवंतांनी देखील त्रिविधम नरकस्येदम द्वारम नाशनमात्मनः कामहा क्रोधः तथा लोभः तस्मात एतत् त्रयं त्यजेत असं म्हटलेलं आहे. काम क्रोध आणि लोभ, याच्यामध्ये क्रोध आणि लोभ हे कामाचे परिणाम सांगितलेले आहेत. ते स्वतंत्र असल्यासारखे दिसतात पण ते तितके स्वतंत्र नाहीत. त्यांचं जे दर्शन आहे त्यामुळे ते स्वतंत्रच समजावेत, पण कामनेमुळं किंवा कामामुळंच मनाला जी क्षुब्धता निर्माण होते त्याला क्रोध असं म्हटलेलं आहे. क्रोध म्हणजे नुसतं रागावणं नाही, संतापणं नाही, तो तर एक अर्थ आहेच, पण क्रोध हा धातू आहे, हा याचा अर्थ क्षोभ असा राहतो. कामामुळं मन जे क्षुब्ध होतं त्याला क्रोध असं म्हटलेलं आहे. संतापच नाही, अस्वस्थता हा त्याचा परिणाम असतो. तुम्ही जर कधी कामी मनुष्य पाहिला असेल तर तो कसा अस्वस्थ असतो ते तुमच्या लक्षात येईल. मग तो काम जर अवरुद्ध झाला, कोणी अडवला, त्याला जर विरोध केला तर तो संतापाचं रूप धारण करतो. तसंच तो काम जर प्राप्त झाला नाही तर अस्वस्थतेचं कदाचित दुःखात देखील रूपांतर होऊ शकतं, तळमळीमध्ये रूपांतर होऊ शकतं. तसंच कामाची पूर्तता झाली की परत काम मिळावा असं वाटतं. या कामामधूनच लोभ निर्माण होतो, कामामधूनच क्रोध निर्माण होतो, पण याचं मूळ खरं म्हणजे कामामध्ये आहे आणि कामाचं मूळ इंद्रिय भावामध्ये आहे, मी देह या भावामध्ये आहे. काम
क्रोध आणि लोभ हे जसं त्रिक सांगितलेलं आहे तसं अजून आपल्यावर सत्ता गाजवणारं एक त्रिक सांगितलेलं आहे, ते मत्सर दंभ आणि अहंकार या शब्दांनी वर्णन केलं जातं. काम क्रोध लोभ मत्सर दंभ अहंकार. मत्सर दंभ आणि अहंकार याच्यामध्ये मत्सर याचा अर्थ आपल्यापेक्षा कोणी जर श्रेष्ठ असेल तर त्याची असूया वाटणं हे मत्सराचं स्वरूप आहे. कधी कधी जशी असूया वाटते श्रेष्ठ व्यक्तीबद्दल तसा आपल्यापेक्षा जो कमी असतो त्याच्याकडे दुर्लक्ष करावं किंवा तिरस्कार करावा त्याचा असं वाटत राहतं. तो कमी आहे असं असल्यामुळे त्याला गणतीतच घेऊ नये असं वाटतं. हा प्रश्न नारदांनी सनकादिकांना विचारलेला होता. की माझ्यापेक्षा जर कोणी श्रेष्ठ भक्त मला दिसला तर मला त्याचा मत्सर वाटतो आणि माझ्यापेक्षा जर कोणी कमी असा भेटला भगवत भक्त तर तो किरकोळ आहे असं मला वाटतं. त्याच्यावर त्यांनी उत्तर देताना नाल्पे सुखम असती भूमैव सुखम, अल्प होऊन राहण्यामुळे हे घडतं असं सनकादिक म्हणाले. अल्प म्हणजे देहबुद्धीचा देहाहंतेचा जेव्हा तू असशील तेव्हा ही घटना घडेल. तू जर व्यापकाच्या बोधात गेलास तर असं होणार नाही. आत्म्यामध्ये सुख आहे, व्यापक होण्यामध्ये सुख आहे. तू आपण व्यापक आहोत असा भाव धर, व्यापकाचं चिंतन कर असं ते म्हणाले. अशा रीतीने मत्सर हा अहंतेमुळं निर्माण होतो आणि दंभ देखील अहंतेमुळेच निर्माण होतो. जसे चार मित्र आहेत त्याच्यातली एकाची परिस्थिती तितकी ठीक नाही तर तो आपली परिस्थिती फार चांगली आहे अशा रीतीने बोलावा, गप्पा माराव्यात त्यांनी. जे नाही ते आहे असं दाखवावं. आणि हे अनेक गोष्टीमध्ये जसं परिस्थितीबद्दल होईल तसं वाचनाबद्दल चिंतनाबद्दल घराबद्दल मुलांच्या तुलनेबद्दल असं अनेक ठिकाणी जे नाही ते आहे असं दाखवण्याचा जो कटाटोप असतो तो देखील तसं म्हणजे अहंकाराला ठेच लागल्यामुळेच होतं. याच्यातला मत्सर देखील न्यूनगंडामुळे असतो असं खरं मत्सराबद्दल सांगितलं जातं. मानसशास्त्रीयरित्या एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीचा जेव्हा मत्सर करते तेव्हा ती स्वतःला कमी समजत असते, न्यूनगंडामुळे ही गोष्ट घडते. इन्फेरियोरिटी कॉम्प्लेक्स आणि सुपेरियोरिटी कॉम्प्लेक्स याच्यातला सुपेरियोरिटी कॉम्प्लेक्स देखील न्यूनगंड असतो असं आता मानसशास्त्रज्ञ म्हणायला लागलेत. न्यूनगंड झाकण्यासाठी मनुष्य अरडाओरडा करतो. जो क्रोधाविष्ट होऊन दुसऱ्यावर सारखा डाफरतो अशा मनुष्याला स्वतःच्या कमित्वाची जाणीव असते, कमीपणाची जाणीव असते. ती भरून काढण्यासाठी तो सुरुवातीलाच दुसऱ्याशी आवाज चढून बोलतो. म्हणून मत्सर दंभ आणि अहंकार याच्यामध्ये अहंकाराची ही अपत्य समजा. मत्सर आणि दंभ आणि अहंकार आपल्या अल्पतेचं द्योतक आहे आणि अल्पता न्यूनगंडाशी संबंधित आहे. काम क्रोध आणि लोभ हे इंद्रिय भावांशी संबंधित आहेत आणि कामातून क्रोध आणि लोभ निर्माण होतो. त्यामुळे अहंकाराकरता युक्ती काय असं जे इथं विचारले, क्रोधाकरता युक्ती काय असं जे इथं विचारलेलं आहे. आपण व्यापक आहोत आपण अल्प नाही अशा प्रकारचं चिंतन हाच अहंकाराकरता उपाय आहे. हा विचारोनी अहंकारू सांडीजे मग असतीची वस्तू होईजे असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. तरी आपुली स्वस्ती सहजे आपणची केली. जर विचारपूर्वक चिंतनाने आणि चिंतन करू शकत असेल तरच अहंकार सोडता येतो. विचारांनीच अहंकार सोडता येतो. अहंकार सोडण्यासाठी अजून एक युक्ती आहे, ती म्हणजे अहंचं मूळ स्फुरण जे आहे ते समजून घेणं. येरवी सर्वांच्या हृदय देशी मी अमुका आहे ऐसी, जे बुद्धी स्फुरे अहर्निशी ते वस्तू मी गा. मी मी असं जे सहज स्फुरण आहे ते स्फुरण मग मी स्वरूप, मी सत्तावान, मी संपत्तीवान, मी अधिक उत्तम कुळाचा, अशा रीतीने हा मीच या सर्व गोष्टी धारण करत असतो. मी विद्वान असं असल्यामुळं मीच जे सहज स्फुरण आहे ते सहज स्फुरण न राहता त्याचं अभिमानामध्ये रूपांतर व्हायला सुरुवात होते. आणि अभिमानामध्ये रूपांतर व्हायला सुरुवात झाली की मग ते अहंकारात जमा व्हायला लागतं आणि अहंकार संकुचित करतो. आणि संकुचित झाला रे झाला की मग मच्छर दंभ याच्यामध्ये तो सापडला. असं असल्यामुळं हा जो मी आहे या मीचं खरं स्वरूप ज्या साधनेमध्ये म्हणजे ध्यानामध्ये उलगडतं त्या ध्यानामध्ये आपण देहापुरते अल्प नाही असं लक्षात येतं. आणि असं लक्षात जेव्हा येतं त्याची साक्षात प्रचिती येते तेव्हा ध्यानातून उठल्यानंतर ज्या देहाला मी मी असं समजत होतो त्याच्या व्यतिरिक्त जेव्हा माझं अस्तित्व आहे आणि ते सुखमय आहे तेव्हा हा देह मी हे समीकरण जरा बाजूला पडायला सुरुवात होते. मग देहाचं रूप, देहाला लागलेलं कूळ या सगळ्या गोष्टी दूर होतात. याच न्यायानी ज्ञानेश्वर महाराजांनी याती कुळ माझे गेले हारपोनी श्रीरंगा वाचोनी आणू नेणे असे उद्गार काढले. मग अशा वेळेला जात, कुळ, शिक्षण, रूप या सगळ्याची अहंता बाजूला होते. सर्वात शेवटी जर जात असेल तर अहंकार जातो. पण अशा रीतीने विचार करून किंवा विवेकाने या अहंकारावर मात करण्याचा प्रत्येकी प्रयत्न करावा. आपण आपल्या स्वतःला प्रत्येक जण काही ना काहीतरी समजत असतो, अशा भूमिकेतून बाहेर येण्याचा आपण प्रयत्न करावा, अभ्यास करावा, आपण समजून घ्यावं. मगाशी जे आहे ना, मी हा असा अर्धवट धड, वेडांना धड शाळा, तरीही माझ्यावर गुरुकृपा हरिकृपा होईल, हा जो प्रश्न आहे या प्रश्नासारखं. आणि हे अवघड आहे. म्हणूनच ते म्हणतात की अहंकार आणि क्रोध याच्याबाबत साधकांनी काय करायला पाहिजे. म्हणून स्वामीजी एकदा असेच हे दहावीचे सत्कार केले ना, तसं तेव्हाही एकदा केलेले होते. मध्ये काही काळ बंद पडले ते. तर एका मुलाचा सत्कार केला आणि त्याचे वडील कौतुकाने सांगायला लागले की हा पहिलीपासून दरवर्षी पहिला आहे. तो तेव्हा बोर्डाचे नंबर लावण्याची प्रथा होती. हा पहिलीपासून यांनी पहिला नंबर सोडला नाही आणि तेव्हा तो बोर्डात तिसरा आलेला होता. तर ते ज्या पद्धतीने सांगत होते ते अजिबात न आवडून तिथल्या तिथं स्वामीजी असं म्हणाले की पहिलीपासून बोर्डात पहिलीपासून प्रत्येक वर्षी पहिला आलेला होता आणि आता हा बोर्डात तिसरा आला. हा फार बुद्धिमान आहे, म्हणजे थोडाच ज्ञानेश्वर आहे. सत्कार होते बर का, त्याच्या आधी सत्कार त्या मुलांचे केले. पण वडिलांचा हा फुंज स्वामीजींना सहन झाला नाही. स्वामीजी केंद्रात म्हणाले, हा बुद्धिमान आहे म्हणजे थोडाच ज्ञानेश्वर आहे. ज्ञानेश्वरांची ती बुद्धी, समर्थांची ती बुद्धी, व्यासांची ती बुद्धी, हे तुम्ही समजून घ्या आणि त्याला समजावून सांगा असं म्हणाले. हा सत्कार वगैरे हे सगळं ठीक आहे, पण यांनी आपली बुद्धी किती उंच नेली पाहिजे हे याला समजलं पाहिजे. हे याला जर समजेल तर खरी बुद्धी, असं म्हणाले ते वडील. ते बिचारे कौतुकाने सांगत होते, पण थोडा फुंज आढळल्याबरोबर स्वामीजी अशा पद्धतीने रिॲक्ट झाले तिथल्या तिथं. तशा पद्धतीने अहंकाराच्या बाबत नेहमीच आपण चिंतन करावं. कामाच्या या चिंतनामध्ये काम जेव्हा शमतो तेव्हा क्रोध आपोआपच निर्माण होत नाही, क्षुब्धता टळते, हा क्रोधाकरता उपाय आहे. खूप चांगला प्रश्न होता, विस्ताराने उत्तर दिलं. हरी ओम तत्सत. हरी हरी.
अच्छा, या कार्यक्रमाची सांगता पसायदानाने होईल. सद्भक्त वंदना पाटकर या पसायदान सादर करतील. आपण सर्वजण मनोमन त्याच्यामध्ये सहभागी होऊ. तत्पूर्वी काही निवेदन आहेत. पुढील पाचवा रविवार हा 31 ऑगस्ट या दिवशी येतोय, तेव्हा पुन्हा या पाचव्या रविवारच्या कार्यक्रमासाठी आपण 31 ऑगस्टला इथे येणार आहोत. ग्रंथ विक्रीची व्यवस्था हॉलच्या डाव्या कोपऱ्यात केलेली आहे, त्याचा अवश्य लाभ घ्यावा. गुरुपूजनाचं संदर्भातलं निवेदन आहे, येत्या शुक्रवारी म्हणजे 4 जुलै ते 12 जुलै शनिवार असं 9 दिवस गुरुपूजन आहे. सकाळी 8:30 ते 9:30 या वेळामध्ये परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथांच्या पादुकांचं पूजन माया अपार्टमेंट येथे होईल. परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथांचं गुरुपूजन गणेशपुरम येथे होईल. दोन्ही ठिकाणी वेळ 8:30 ते 9:30 अशी आहे. एक विशेष निवेदन याच्यामध्ये असं आहे की सुरुवातीला 4-5 दिवसांमध्ये आपण पुण्यातले जे साधक आहोत त्या जास्तीत जास्त साधकांनी गुरुपूजन करावं अशी विनंती आहे. पूजनासाठी येताना एखादे फूल, खडीसाखर, श्रीफळ आणि आपल्याला अर्पण करण्याची ऐच्छिक गुरुदक्षिणा आपण घेऊन यावी. पेढे अथवा हार आणू नयेत. आपण कधी गुरुपूजन करणार आहोत ते सद्भक्त रमेश गोखले जे ग्रंथ विक्रीच्या इथे आपल्याला उपलब्ध आहेत त्यांच्याकडे आपण नोंद करावी. नमस्कारासंदर्भातलं निवेदन आहे, नमस्कार सर्वांनी मनोमन करायचे आहेत. तथापि जे साधक प्रथमच आलेले आहेत किंवा बाहेरगावून आलेले आहेत त्यांनी स्वामीजींना नमस्कार करायला हरकत नाही. आता पसायदान होईल आणि मग आपला कार्यक्रम संपेल.
आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे तोषो निमजद्यावे पसायदान हे जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे पळो मैत्र जीवाचे दुरिताचे तिमिर जाओ विश्वस्वधर्म सूर्य पाहो जो जे मानशील तो तेला हो प्राणी जात वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी अनवरत भूमंडळी भेट तू भूता चला कल्पतरुंसे आरवं चेतना चिंतामणिंसे गाव बोलते रे अर्णव पीयूषाचे चंद्रमे जे लांछन मार्कंड जे तापहीन ते सर्वाही सदा सचन सोयरे हो तू किंबहुना सर्व सुखी पूर्ण होवो नीति लोकी भजिजो आदि पुरुखी अखंडित आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकीये दृष्टा दृष्ट विजये होवावे जी तेथ भणे श्री विश्वेश्वराओ हा होईल दान पसाओ येणे वरे ज्ञान देवो सुखिया सद्भावाची अंजुळी मियाव्या फुले मोकळी अर्पिली अंध्रियुगुली विश्वरूपाचा बोला जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथ महाराज की जय सब संतन की जय 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 रघुवीर समर्थ।
जे साधक प्रथमच आलेले आहेत अथवा बाहेरगावाहून आलेले आहेत त्यांनी स्वामीजींना नमस्कार करायला हरकत नाही, बाकीच्यांनी मात्र मनोमन नमस्कार करावेत। निवेदन आणि कार्यक्रम संपला।